लाखांच्या पोशिंद्या वरती दाटून आलं झाकोळ सापाच्या विळख्या तडकल काळीज मराठ मूळ काळीज मराठ मूळ काळीज मराठ मूळ शिंद्यावरती दाटून आलं झाकोळ सापाच्या विळख्यात अडकलं काळीज मराठ मूळ
काळीज मराठ मूळ
अवचित अंगावरती आला काळ साधुनी येळ सगल बाजीन भवती मांडला महामृत्यूचा खेळ
महामृत्यूचा खेळ
चहूकडे अंधार माजला चहूकडे अंधार माजला धरती नभ आंदोळ धरती नभ आंदोळ धरती नभ आंदोळ
अग ग ग ग ग ग मातो
चंद्र झालं सूर्याचे डोळे चंद्र झालं सूर्याचे डोळन काहीतरी झाला या गोळ काहीतरी झाला या घोळ तयाला समजून का किरकोळ
काहीतरी काहीतरी झाला या घोळ काहीतरी काहीतरी झाला या घोळ झाला या घोळ झाला या घोळ काहीतरी झाला या घोळ
चंद्र झालं सूर्याचे डोळन काहीतरी झाला बिळात कपट खेळात अडवी तिरकी चाल हो अडवी तिरकी चाल हो
अडवी तिरकी चाल हो
सपाच्या बिळात कपट खेळात अडवी तिरकी चाल हो समजा जाणून कोणीतरी कुठेतरी रचतय माया जाल हो
रचतय माया जाल हो
बुद्धीची तलवार उसळली ज्ञानात गेली ढाल हो
बुद्धीची तलवार उसळली
काही जुळन कुणा कळन काय गौड बंगाल हो
काय गौड बंगाल हो
मनात इन तै जाण मनात इन तै जाण तरी बी दिसतय वरून भोळे दिसतय वरून भोळे दिसतय वरून भोळे
बब कोड म्हणायचं तरी कसलं
अव चंद्र झालं सूर्याचे डोळे चंद्र झालं सूर्याचे डोळन काहीतरी झाला या घोळ काहीतरी झाला या घोळ तयाला समजून का किरकोळ
काहीतरी काहीतरी झाला या घोळ काहीतरी काहीतरी झाला या घोळ
चंद्र झालं सूर्याचे डोळन काहीतरी झाला या घोळ
काहीतरी झाला या घोळ तयाला समजून का किरकोळ तयाला समजून का किरकोळ
तंत्र हो जिंकायाचा मंत्र आता सिद्ध होणार हो,
आता सिद्ध होणार हो।
उत्तरेतल्या उन्मत्ताला उत्तर देऊन येणार हो,
उत्तर देऊन येणार हो।
कारस्थानी धूर्त कोल्याच्या हाती तुरी देणार हो, दहा दिशा जिंकण्या भाळी, दहा दिशा जिंकण्या भाळी। गरुड झेप घेणार हो, गरुड झेप घेणार हो, गरुड झेप घेणार हो। रचल्या षडयंत्राचा समद्या फणार बट्ट्या बोळ,
जागा येगळं आकृतच की हे।
म्हणूनच म्हणतो चंद्र झालं सूर्याचे डोळन, काहीतरी झाला या गोळ, काहीतरी झाला या गोळ। तयाला समजून का किरकोळ,
दयाला समजू नका किरकोळ, दयाला समजू नका किरकोळ।